श्रीराम। श्री समर्थांच्या मनोबोधातले श्लोक आपण पाहतो आहोत। हा 83वा श्लोक आहे। जिणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे। यातही पुन्हा महादेव शंकरांचं आलेलं आहे वर्णन। जेणे जाळीला काम, काम म्हणजे मदनाला जाळलं, तो इतिहास आहे सगळा, पुराण आहे त्याच्यामध्ये, की आदिनाथ शंकरांनी त्याचा तपोभंग करण्यासाठी मदनाला, पण तपोभंग शंकराचा झालाच नाही, पण जो झाला त्याचा परिणाम मात्र तो काम नष्ट झाला। त्या मदनाला शंकरांनी जाळलं, एवढं सामर्थ्य आहे। म्हणून ते म्हटलं आहे, जेणे जाळीला काम, ज्याने मदनालाही जाळलं, तो शंकर राम ध्यातो, तो रामाचं ध्यान करतो। रामाचं मोठेपण सांगण्यासाठी पहिल्यांदा शंकराचं मोठेपण सांगितलं, की असा मोठा असलेला शंकर देखील रामाचं ध्यान करतो। म्हणजे राम किती मोठा असला पाहिजे हे आपल्याला समजावं। म्हणून ते म्हणताय, जेणे जाळीला काम तो राम ध्यातो। आणखी काय करतात? उमेसी अति आदरे गुण गातो। आणि प्रत्यक्ष पार्वतीला, उमा म्हणजे पार्वती त्यांची पत्नी, आता पत्नीबरोबर मनुष्य दुसऱ्या काय काय गोष्टी बोलेल तसं नाही, जे चित्तात आहे तेच बाहेर पडत असतं। तर रामच चित्तात धरलेलं असल्यामुळे पार्वतीशी बोलताना देखील महादेव अत्यंत आदरपूर्वक रामाचेच गुण गात आहेत। त्यांना डोळ्यात दुसरं दिसतच नाही काही, रामाचं मोठेपण, त्याचं सामर्थ्य, त्याने केलेला पराक्रम, त्यांनी केलेला दुष्टांचा नाश, त्याचं एकपत्नीव्रत, एकवाणीव्रत, एकवचनी, सगळे जे त्याचे गुण आहेत त्या गुणांचं वर्णन तो पार्वतीच्या जवळ करतो आहे। एखाद्याच्या गुणाचं वर्णन मनुष्य का करतो, का करायला पाहिजे? ते गुण आपल्यामध्ये यावेत म्हणून। एखाद्याचं दोषाचं वर्णन आपण करत राहिलो तर ते दोषच आपल्या अंगात येऊन चिकटतात। म्हणून संत देखील सांगतात, इतरांचे दोष पाहू नका, त्यांचे गुण पहा, त्या गुणांचं वर्णन करा, म्हणजे ते हळूहळू ते गुण आपल्यामध्ये येण्याची शक्यता आहे। दोष म्हणजे कचरापेटी, सगळ्याकडचा कचरा गोळा करायचा, ती कचरापेटी होते। आणि सगळ्यांची गुणपुष्प जर आपण गोळा करत राहिलो तर त्या फुलाची एक सुवासिक फुलांची परडी होते, की जे गुण आपण देवाला वाहू शकू आणि देवाची प्रसन्नता प्राप्त करून घेऊ शकू। म्हण महादेवसुद्धा उमेला त्यांच्या गुणाचं वर्णन करून सांगतायत। आता पुढचा जो चरण आहे तोही शंकरांच्याबद्दल, महादेवांच्याबद्दलच म्हटलेला आहे। बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे। आता म्हणतात आदिनाथ कसे आहेत, तर त्यांच्याजवळ नुसतं नाही, बहु, बहु म्हणजे पुष्कळ, जे मोजता येत नाही असं, अपरिमित ज्ञान, ज्ञानी आहेत ते, अत्यंत वैराग्यशील आहे, स्मशानात वास आहे त्यांचा, भरजरी कपडे दागिने नाही आहेत अंगावर, भस्मचर्चा केलेली आहे, थंडी वाऱ्यामध्ये बर्फाच्छादित शिखरामध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत। केव्हाही पहा महादेवांचं चित्र बघायचं असलं ध्यानस्थ बसलेले आहेत। असे महान तपस्वी, ज्ञानी, वैराग्यशील आणि सामर्थ्य आहे, हे सगळं आहे, पण त्याच्या जोडीनं सामर्थ्य आहे, जे म्हणू ते करण्याजोगे आहेत। म्हणूनच मागच्या आयत्यात त्यांनी सांगितलं, मदलाला ज्यांनी जाळलं. किंवा आपल्याकडे सुद्धा असं म्हटलेलं आहे की ब्रह्मदेव विश्व निर्माण करतो, विष्णू त्याचे पालन करतात आणि महादेव त्याचा नाश करतात. कुठली गोष्ट करायला सामर्थ्य पाहिजे, ते सामर्थ्य ज्यांच्याजवळ आहे, असे ज्ञान वैराग्य सामर्थ्य संपन्न वैराग्यशील असे जे महात्मे आहेत, महादेव आहेत, असे आहेत तरी परी अंतरी नाम विश्वास तेथे, हे सगळं जरी आहे तरी देखील ते आपल्या अंतरामध्ये रामनामावर विश्वास ठेवून राहिलेले आहेत. जे बाहेर त्यांची कृती जी आहे ती अंतरात राम जो आहे त्याच्या अधिष्ठानावर सगळं होत आहे. अंतरात राम जर स्थिर केला तर ती बाहेरच्या सगळ्या कृती या रामाला अभिप्रेत असल्याप्रमाणे होणार. आणि अंतरात जर राम स्थित नसेल तर मग काही अध्वा तद्वा भविष्यती, कसंही वागतायत, कुठेही जातायत, काहीही करतायत. आणि राम जर आत असेल तर प्रत्येक गोष्ट करताना विवेक जागा असतो, हे करायचं का नाही करायचं, हे बरोबर आहे का चूक आहे. म्हणून ज्याच्या अंतरामध्ये नारायण राम स्थिर झालेले आहेत त्याचं प्रत्येक वर्तन हे परमेश्वराला अभिप्रेत असलेलंच होत असतं. त्यामुळे अशा पुरुषाचा आदर्श समोर ठेवून इतरांनी त्याप्रमाणे आपलं वर्तन करावं तर आपलंही वर्तन त्याप्रमाणे होऊ शकतं. म्हणून जेणे जाळीला काम तो राम ध्यातो, उमेसी अति आदरे गुण गातो, बहु ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथे, परी अंतरी नाम विश्वास तेथे. जय जय रघुवीर समर्थ.